हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
सब है गवाह। रोशन ये आसमां बहार का समां। प्रभु ने मुझको बना दिया, कितना मुझको प्यार किया। प्रभु ने मुझको बना दिया, कितना मुझको प्यार किया। मेरे लिए जान देकर पापों से मुझको बचा लिया। जीवन मेरा ये दिन मेरा और ये मेरी जुबान। जीवन मेरा ये दिन मेरा और ये मेरी जुबान। दुनिया बनाने वाले की ये सब है गवाह। दुनिया बनाने वाले की ये सब है गवाह। जी जमीन ये आसमां बहार का समां। जी जमीन ये आसमां बहार का समां।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन
सर्मन नंबर 368, द सोअर वेंट फोर्थ टू सो। पेरणारा पेरणी करावयास निघाला। श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आपण ख्रिस्ताचे बोधमय दाखले हे पुस्तक जे सिस्टर एलेन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे याचे अध्ययन करीत आहोत, आणि याचा मराठी अनुवाद हा पास्टर एम बी वायदंडे यांनी लिहिलेला आहे। तर याचे आपण अध्ययन करीत आहोत, आणि आजच्या अध्ययनासाठी जो अध्याय निवडला आहे तो आहे अध्याय दुसरा, आणि याचे शीर्षक आहे पेरणारा पेरणी करावयास निघाला। चला तर श्रोते हो, आपण आपले ख्रिस्ताचे बोधमय दाखले आणि पवित्र शास्त्र उघडूयात, आणि आज आम्हाला यामधून कुठला बोध मिळतो यावरती आपण आपले लक्ष केंद्रित करूयात। आजचा जो धडा आहे तो मत्तयकृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय 1-9, 18-23, मार्ककृत शुभवर्तमान याचा 4वा अध्याय 1-20 वचन, आणि लोककृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 4-15 यावर आधारित आहे। तेव्हा मोठा लोक समुदाय एकत्र जमत असता व गावोगावचेही लोक त्याच्याजवळ येत असता तो दाखला देऊन बोलला, एक पेरणारा आपले बी पेरावयास निघाला, आणि तो पेरीत असता काही वाटेवर पडले, ते तोडून गेले व आकाशातील पाखरांनी खाऊन टाकिले। काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्यामुळे गवतातच वाढून गेले। काही काटेरी झाडांमध्ये पडले, काटेरी झाडे त्याच्या बरोबर वाढल्यामुळे त्याची वाढ खुंटून गेली। काही चांगल्या मातीत पडले, ते उगवून 100 पट पीक आले। असे म्हटल्यावर तो मोठ्याने बोलला, ज्याला ऐकाव्यास कान आहे तो ऐका। तेव्हा तो दाखला काय असावा असे त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले। तो म्हणाला, देवाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु इतरास ती दाखवण्याची सांगितले आहे, अशासाठी की त्यांनी पाहत असता पाहू नये व ऐकत असता समजू नये। हा दाखला असा आहे, बी हे देवाचे वचन आहे, वाटेवर पडलेले हे आहेत की ते ऐकतात, नंतर त्यांनी विश्वास धरून त्यास तारण प्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो। खडकाळी असलेले हे आहेत की ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करीतात पण त्यास मूळ नसते. ते काही वेळापर्यंत विश्वास धरितात व परीक्षेच्या वेळी नष्ट होतात. काटेरी झाडांमध्ये पडलेले हे आहेत की ते ऐकतात आणि संसाराच्या चिंता धन व विषय सुखे यात आयुष्यक्रम करीत असतात. त्यांची वाढ खुंटते व ते पक्व फळ देत नाहीत. चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की ते वचन ऐकून निष्पट व चांगल्या अंतकरणात धरून ठेवितात आणि धीराने फळ देतात. लुकृत शुभवर्तमान याचा 8:4-15. पेरणारा व बी पेरणाऱ्याचा दाखला याद्वारे ख्रिस्त स्वर्गीय राज्याचे कार्य व ख्रिस्ताचे त्याच्या लोकांसाठी करावयाचे कार्य हे सांगतो. पेरणारा शेतात पेरित असतो आणि पेरणी करीतो त्याप्रमाणे ख्रिस्त स्वर्गीय सत्य बी पेराव्यास आला. दाखले याद्वारे अनमोल सत्य व कृपेचे बी पेरले गेले. दाखला अगदी साधेपणाने दिला म्हणून त्याचे महत्व वाटत नव्हते. पेरणीनंतर पीक येणे म्हणजे आयुष्याचे आणि मनुष्याचे परमेश्वराकडे प्रामाणिकपणे येणे. लहान बी पेरणे व त्यामुळे जे पीक येते तोच परिणाम स्वर्गीय पेरणारा सत्य पेरतो त्याद्वारे होतो. गालिल समुद्राच्या काठी येशू त्या भोवती आतूर लोक समुदाय वचन ऐकाव्यास जमला होता. तेथे आजारी लोक त्याच्या चादरीवर पडून होते व येशू कधी बरे करील याची वाट पाहत होते. त्या पापी लोकांना बरे करण्याचा अधिकार पित्याने येशूला दिला होता. येशूने रोगास धमकाविले व त्या आजाऱ्यांना आरोग्यदायी जीवन शांती दिली. तेव्हा लोकांचे थवे ख्रिस्ताजवळ जमले तेव्हा त्यांना बसण्यास जागा मिळेना. तेव्हा जो मचवा ख्रिस्ताला समुद्राच्या पलीकडे नेण्यासाठी थांबला होता त्यामध्ये ख्रिस्त बसला. मचवा किनाऱ्यापासून थोडा आत पाण्यात ढकलण्यासाठी त्याने शिष्यांना सांगितले. तेव्हा किनाऱ्यावर बसलेल्या लोकांशी ख्रिस्त बोलू लागला. समुद्र किनाऱ्याच्या आसपास गनेसरेताची सपाट जमीन व टेकड्या होत्या. त्या भागात शेतकरी पेरणी करीत होते तर कुणी अगोदरच्या पिकांची कापणी करीत होते. हे दृश्य पाहून ख्रिस्ताने पेरणारा याचा दाखला दिला. लुकृत शुभवर्तमान याचा 8:4-15. ख्रिस्त येशू याची सेवा व कार्य त्या काळातील लोकांना समजले नाही. यहुदी लोकांच्या मताप्रमाणे येशू येणे झाले नाही. यहुदी लोकांची शिकवण व अर्थशास्त्राचा पाया येशू ख्रिस्त होता. येशूची सेवा स्वर्गीय नेमणूक होती. यहुदी जे विधी करीत होते त्याद्वारे येशूचे येणे दर्शविले जात होते. पण यहुदी लोकांनी केवळ विधी व संस्कार यातच उंचवून धरून तेच करीत राहिले. परंपरांचे संस्कार नीतिवचन कायदा व नियम यांचा हेतू काय हे विसरून ते केवळ संस्कारच करीत राहिले. उलट खरा धर्म पालन यासाठी वरील सर्व अडखळण होऊ लागले. या रीतिरिवाजात ते इतके गुंतले की येशूचे येणे दर्शवणारी नीतिवचने नियम येशू प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये आला असतानाही नीतिवचने व नियमांची पूर्तता करणारा येशू असा त्याचा या यहुदी लोकांनी स्वीकार केला नाही. ते केवळ संस्कार विधी नीतिवचने व नियम यांच्यातच धरून बसले व व्यक्तिशः आलेला येशू ख्रिस्त नाकारला आणि म्हणून येशू आला असतानाही येण्याचे चिन्ह विचारू लागले म्हणून त्यांना संदेश दिला, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. मत्तयकृत शुभवर्तमानाचा 3:2. त्या लोकांनी चमत्काराची अपेक्षा केली. अशा लोकांना सुवार्ता ही तारणदायी ऐवजी अडखळण अशी झाली. मसीहाने त्याचे राज्य या पृथ्वीवर स्थापन करावे व त्याचे सामर्थ्य दाखवावे अशी त्यांची अपेक्षा होती. येशूने त्यांच्या या अपेक्षेचे उत्तर पेरणारा पेरणी कराव्यास गेला या दाखल्याद्वारे दिले. युद्ध शस्त्राने नव्हे, हल्ला करून नव्हे, याद्वारे परमेश्वराचे राज्य प्रस्थापित केले नाही तर मानवाच्या अंतकरणात नवीन तत्वज्ञान शिकवणे स्थापित करणे. चांगले बी पेरणारा हा मनुष्य चा पुत्र येशू आहे. मत्तय कृत शुभवर्तमानाचा 13:37 ख्रिस्त जगिक राजा म्हणून आला नसून पेरणारा म्हणून आला. राज्याची उलाढाल उद्ध्वस्त करणे नव्हे तर बी पेराव्यास आला. येशू त्याच्या अनुयायी यांना जगिक राज्यातील जय राष्ट्रीय पुरस्कार ही दाव्यास आला नाही, पण मोठ्या कष्टाने कापणी करणे, निराश परिस्थिती सहन करून पीक गोळा करणे या कार्यासाठी पाचारण केले. ख्रिस्ताच्या दाखल्याचा भावार्थ परुषी लोकांना समजला, पण त्यातील बोध त्यांनी नाकारला. त्यांनी असे दाखवले की जणू काय काहीच समजले नाही. ज्या लोकसमुदायास याचा अर्थ समजला ते त्याच येशू गुरुजी यांच्या बाबत फार निराश झाले व त्यांचे ध्येय गाठले जाणार नाही हा कडूपणा त्यांना समजला. येशूच्या शिष्यांना हा दाखला समजला नाही, पण त्यांनी गोड जागृती झाली. येशूचे शिष्य आणि येशूकडे खासगी एकांतात आले व त्यांनी या दाखल्याचे स्पष्टीकरण विचारले. शिष्यांमध्ये ही जागृती व्हावी, दाखल्याचा अर्थ विचारावा व येशूने त्याचा अर्थ स्पष्टपणे सांगणे. जे कोणी प्रामाणिकपणे अर्थ समजण्याची अपेक्षा करीतात त्यांना येशू त्याचे वचन स्पष्ट करीतो. जे पवित्र शास्त्राचा अभ्यास करीतात व खरेपणाने वचनांचा अर्थ माहीत हवा असतो तेव्हा पवित्र आत्मा त्या लोकांना अंधारात ठेवित नाही. ख्रिस्त म्हणाला, त्याच्या इच्छेप्रमाणे कराव्या, जो कोणी मनात आणल्यास या शिकवणुकीविषयी त्यांना समजेल की ही देवापासून आहे किंवा मी आपल्या मनचे बोलतो. योहानकृत शुभवर्तमानाचा 7:17 जो कोणी ख्रिस्ताकडे सत्याचे खरे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून येतील त्यांना ते प्राप्त होईल. त्यांना स्वर्गीय राज्याचे रहस्य व सत्याचे रहस्यही समजली जातील. त्या आत्मरूपी मंदिरात स्वर्गीय सत्याची ज्योत प्रकाशित राहील आणि जे कोणी अंधारात चालत असतील त्यांच्या मार्गावर सत्याचा प्रकाश पडेल. पेरणारा पेरणी कराव्यास गेला. पूर्व भागात पूर्वीच्या काळी जीवन धोक्याचे होते म्हणून लोक नगरास सुरक्षितपणाची आणि सुरक्षितपणासाठी कोट बांधित असत. पेरणारा शेतावर असे सुरक्षित घर सोडून दररोज शेतात काम कराव्यास जात असे. अशाच प्रकारे ख्रिस्त स्वर्गीय पेरणारा पेरणी कराव्यास या पृथ्वीवर आला. स्वर्गीय गृह सुरक्षित शांतिमय व गौरवी होते. ते येशूने स्वर्गीय सिंहासन ही सोडली व पृथ्वीवर कष्ट एकांत जीवन मोह असलेले जीवन सोसणे, कष्टाचे बी पेरणे, त्याच्या जीवनाचे बी पेरणे व त्याच्या रक्ताचे पाणी घालणे व हरवलेले जग यास प्राप्त करून देणे यासाठी येशू आला. त्याप्रमाणे ख्रिस्ताच्या सेवकांनी सुवार्ता बी पेरावयास जावे, सत्याचे बी पेरावे म्हणून आब्रामास पाचारण केले गेले. परमेश्वराने आब्रामास सांगितले, तू आपला देश आपले गण गोत्र व आपले पितृग्रह सोडून मी दाखवील त्या देशात जा. उत्पत्ती याचा 12:1 आब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतन असे मिळणार होते त्यात निघून जाण्यास त्याने विश्वासाने मान्य झाला आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला. इब्रिकरास पत्राचा 11:8 प्रेषित पाऊल यरुश्लेम येथील उपासना मंदिरात प्रार्थना करीत असता परमेश्वराकडून त्या संदेश आला, जा मी तुला विदेशी लोकांकडे दूर पाठवितो. प्रेषितांची कृत्य याचा 22:21 जो कोणी ख्रिस्ताशी एकनिष्ठ होऊ पाहतात त्यांनी त्याचे सर्वस्वी सोडून ख्रिस्ताचे अनुयायी व्हावे. जुने संबंध सोडणे, जीवनाच्या योजना असतील त्या सोडणे, पृथ्वीवरील आकाशाबाबत आणि आशाबाबत शरणागती पत्करणे, सत्य बी पेरणे यासाठी कष्ट करणे, एकांत वासात काम करणे व स्वार्थ त्याग करणे. येशू ख्रिस्त या पृथ्वीवर सत्याची पेरणी कराव्यास आला. मानवाचे पतन झाले तेव्हापासून सैतान अनितीचे बी पेरित आहे. सैतानाने प्रथमच लबाडी करून मानवाचा ताबा घेतला आणि अद्यापही सैतान असे कार्य करून परमेश्वराचे राज्य उलथून टाकावे व मानवास ताब्यात घ्यावे असे कार्य करीत आहे. ख्रिस्त परमेश्वराच्या सभेत होता, सार्वकालिक पवित्र स्थान होता, तेथून मानवासाठी सत्याची शिकवण आणली. मानवाचे पतन झाले तेव्हापासून ख्रिस्त सत्याचा प्रगटीकरण करता असा या जगात आला. ख्रिस्ताद्वारे अविनाशी बीजापासून म्हणजेच देवाच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाद्वारे हे मानवास देण्यात दळणवळणास देण्यात आले. पहिले पेत्र याचा पहिला अध्याय 23 वचन. आपल्या पतीत पूर्वजास एदेन बागेत जे प्रथम अभिवचन दिले त्याद्वारे ख्रिस्त स्वार्था सत्याचे बी पेरित होता. पण पेरणारा पेरणी कराव्यास गेला हा दाखला ख्रिस्ताने दिला. तो मानवा त्याची सेवा व त्याच्या कार्याची स्थापना करण्यासाठी आणि यासाठी हा दाखला दिला होता. परमेश्वराचे वचन हे बी आहे. प्रत्येक बियात अंकुर असून उगवून येणे ही क्रिया असते. तद्वत देवाच्या वचनात जीवन आहे. ख्रिस्त म्हणतो जिवंत करणारा तो आत्माच आहे. देहापासून काही लाभ होत नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहे ती आत्मा व जीवन आहे. योहान कृत शुभवर्तमान याचा 6 अध्याय आणि 63 वचन. जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. योहान कृत शुभवर्तमान याचा 5 अध्याय 24 वचन. परमेश्वराची प्रत्येक आज्ञा व प्रत्येक अभिवचन यात सामर्थ्य व परमेश्वराची शक्ती आहे. ज्याद्वारे आज्ञेचे पालन केले जाईल व अभिवचन समजले जाईल जो कोणी विश्वासाने वचनाचा स्वीकार करीतो त्यास विश्वासाने परमेश्वराचे सामर्थ्य व शील ही प्राप्त होतात. प्रत्येक बी जसे बी तसे फळ देते. योग्य प्रकारे बी पेरणी करणार आणि करा आणि योग्य तऱ्हेने झाड लावून त्यास फळ येईल. जो आत्मविश्वास अविनाशी सत्यरूपी बी स्वीकारेल त्याच्या द्वारे त्या मनुष्याचे शील परमेश्वराच्या स्वरूपाचे शील होईल. आणि हे समजण्यास देव बाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करू. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू आज आमच्या सोबत बोललेला आहे. आज आम्ही कोण आहोत, आज वचन काय आहे, प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे समजण्यास तू आम्हाला मार्गदर्शन दिलं म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.
गुनहगार हूँ तुम्हारा जो तूने मेरी सजा ली. बलिदान
ध्यान करके तूने मेरी जिंदगी बदल दी। तेरा प्यार कैसा अनोखा, हर पल मुझे बुलाए मेरी जिंदगी के खातिर। तेरी जान जा रही है, तेरे लहू की धारा। ओ
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया। मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल ID घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा WhatsApp द्वारे कळवा। आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर। तोवर नमस्कार।